माझे आवडते दोस्त, मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. तुम्हाला माहीत आहे की जेव्हा आपण विचारात असतो तेव्हा अशा माणसाले पाहतो, तेव्हा आपल्याला विचारातून काढू शकते. आपण खराब आत्म्याचा प्रभाव दूर करण्यासाठी ओझ्याच्या जवळ जातो किंवा जादूटोना अगोदर करतो, काऊन की खराब आत्मा आपल्या जीवनावर होत राहते. काही काही आपण त्या आत्म्याचा प्रभाव दूर करण्यासाठी जीव चढवतो, काऊन की त्या दुष्ट आत्म्यापासून आपल्याला नुकसान नाही झालं पाहिजे, कारण की हालत नाही सुधारत, आपले उपाय काम नाही करत. माय आवडते दोस्त, मी एक माणूस पाहिलं जे खरोखर आपली मदत करते. तो माणूस या जगात आपल्याला भूताच्या शक्तीच्या पासून वाचायला आला होता. त्या माणसाचं नाव आहे प्रभू येशू. तो देव आहे जो खराब आत्म्याले नुकसान पोचवते. प्रभू येशूला त्याच्यावर विजय करून घ्यायला शक्ती भेटते. खराब आत्मा आपल्याला त्याच्यासाठी नुकसान पोचवते, कारण की आपलं जीवन देवापासून दूर राहिलं पाहिजे. आपण सगळे पापाच्या कारण देवापासून दूर राहिले पाहिजे. चुकी आपली देवापासून दूर राहा म्हणून आपल्याजवळ खरखरच जगणं नाही आहे, काऊन की खरखरच जीवन फक्त देवापासून भेटते. प्रभू येशू हे खरखरचं जगणं किंवा पूर्ण आयुष्य देवासाठी जगात आला पाहिजे. देवानं आपल्या पुस्तकात सांगितलं की जे प्रभू येशूवर विश्वास ठेवतो त्याले पूर्ण आयुष्य प्राप्त होते, आणि जो प्रभू येशूले मान्य केलं त्याच्यावर देवाचा राग राहतो. जेव्हा तो माणूस मरतो त्या जागेवर राहून दुःख सहन करून भूत राहते, अर्थात तो माणूस नरक शिक्षाचा भागी होतो. काऊन की जास्त जगणं असं आहे ते स्वर्गात जीवन आहे. ते जगणं फक्त प्रभू येशूच्या जवळ उपलब्ध आहे, त्याच्यापासून भेटते. आपण प्रभू येशूवर विश्वास करून या जगात जगण्यात जो देवाले जीवनात प्राप्त करतो हे जीवन फक्त येशूच्या यानं प्राप्त होते, काऊन की कोणत्याही जागेहून प्राप्त नाही करू शकत. प्रभू येशूने म्हटलं, या ओझ्यापासून दबलेले लोक माझ्याजवळ या, मी तुम्हाला आराम देतो. तुम्ही समजून घेऊ शकता तुम्हाला येशू कोणत्या प्रकारचं जीवन देते. त्यानं तवा एक बलिदानाच्या रूपात दिलं. त्यानं तवा देवाच्या समोर आपले पाप सुटण्यासाठी पैसे दिले. त्यानं आपल्या पापाची किंमत दिली. वधस्तंभ बलिदानावर तो आपल्यासाठी वास्तविक बलिदान दिलं. तो आपल्या पापाच्या कारण मेला. तो 3 दिवस जमिनीवर मेलेला होता, कारण की तिसऱ्या दिवशी तो उठला. आता जिवंत आहे. तो लय शक्तिशाली आहे. फक्त त्याच्याजवळ खराब आत्म्यावर विजय शक्तिशाली आहे. तो आपल्या पापाले दूर करते. जो प्रभू येशूवर विश्वास ठेवते त्याले देव सार्वकालिक जीवन देते. तुम्ही फक्त प्रभू येशूवर विश्वास करसान तर तुम्ही उद्धार पावसान. जेव्हा तुम्ही त्याच्यावर विश्वास करसान तो तुम्हाला आनंद किंवा शांती देणार. एक ओझ जादूटोना सार्वकालिक आनंद शांती नाही देऊ शकत. म्हणून आता प्रभू येशूवर विश्वास करा. पूर्ण मनापासून त्याचं अनुसरण करा. आपल्या पापाले पश्चाताप करा. तुम्हाला वेळ असीन तर प्रार्थना करा. हे देवा, माया पापाले माफ कर. मी प्रभू येशूचं अनुसरण करतो. मी भूताच्या रस्त्यापासून तोबा करतो. मी विश्वास करतो की येशू माया पापाले बदलून आणि तो उठून बसला. देवाने आपले सार्वकालिक ज्ञानापासून आपलं तारण केलं. एक फक्त चांगला आणि सुंदर मार्ग बनवला.